चीनी मंडी .com पॉडकास्ट।
जागतिक बँकेनं घटवला विकास दराचा अंदाज, भारताचा GDP या वित्त वर्षात 6% राहील. जागतिक बँकेनं भारताच्या यंदाच्या वित्तीय वर्षातील आर्थिक विकास दराच्या अंदाजात कपात केली असून तो अवघा 6% असल्याचं म्हटलं आहे. याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही भारताच्या विकासदाराच्या अंदाजात अशीच कपात केली होती. रिझर्व्ह बँकेनंही तसाच सूर लावला होता. जागतिक बँकेनं दक्षिण आशियातील देशांच्या आर्थिक स्थितीबाबत तयार केलेल्या अहवालात म्हटलं आहे की भारताचा आर्थिक विकास दर 2021 साली 6.7% आणि 2022 सालापर्यंत 7.2% होण्याची शक्यता आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांची लवकरच वार्षिक बैठक होणार असून त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारताच्या आर्थिक विकास दरात सलग दुसऱ्या वर्षीही घसरण झाली आहे. 2017-18 साली भारताचा आर्थिक विकास दर 7.2% होता. त्यात घसरण होऊन 2018-19 साली तो 6.8% झाला. आता 2019-20 या सालासाठी विकास दर 6% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या विकास दरामध्ये 0.30% कपात करून तो 7% इतका असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्याआधी रिझर्व्ह बँकेनं देशाचा आर्थिक विकास दर 6.8% 6.1% इतका कमी केला होता. मात्र कृषी उत्पादन आणि सेवा क्षेत्राचा झालेला विस्तार यामुळे औद्योगिक विकास दर 6.9% झाला आहे. भारताचा आर्थिक विकास दर काहीसा मंदावला असला तरीही जागतिक स्तरावर झपाट्यानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला अजूनही महत्वाचं स्थान आहे असं जागतिक बँकेचे दक्षिण आशिया विभागासाठीचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ हान्स टीमर यांनी सांगितलं.